नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान अंगोला आनी बोत्सवानाच्या दोन राष्ट्रांच्या भोंवडेर वतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्साच्या स्मरणोत्सवाचे उक्तावण केले आनी हे वेळार एक स्मारक तिकेट आनी नाणें प्रकाशीत केले. आयज सांजे वेळार नवी दिल्लीतल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयातल्या कायदेशीर मजत दिवपाची यंत्रणा घटमूट करपाचे राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतले. गोंयांत जावपी आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 81 देशांतले 240 चित्रपट प्रदर्शित जातले. आता पुराय खबरो. स्वातंत्र्य चळवळीक उर्बा दिवपी वंदे मातरम ह्या गीताच्या स्मरणोत्सवाच्या उत्सवाक काल सावन देशभरांत सुरवात जाली. बंकीमचंद्र चॅटर्जी हांणी 150 वर्सां पयलीं हें गीत बरयलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींत वंदे मातरमाच्या स्मरणोत्सव सुवाळ्याचें उक्तावण केलें. वंदे मातरम हो एक मंत्र, एक उर्जा, एक सपन आनी एक संकल्पना आसा अशें तांणी सांगलें.
वंदे मातरम का मूल भाव है भारत, माँ भारती, भारत की शाश्वत संकल्पना, वो संकल्पना जिसने मानवता के प्रथम पहर से खुद को घड़ना शुरू कर दिया, जिसने युगों युगों को एक एक अध्याय के रूप में पढ़ा, शून्य से शिखर तक उनकी यात्रा और शिखर से पुनः शून्य में उनका विलय, भारत ने ये सब कुछ देखा है.
ह्या निमतान तांणी एक यादिस्तीक टपाल तिकेट आनी नाणें जारी केलें. तशेंच वंदे मातरम 150.in हें खाशेलें पोर्टल चालीक लायलें.
हमें इस सदी को भारत की सदी बनाना है. ये सामर्थ्य भारत में है. ये सामर्थ्य भारत के 140 करोड़ लोगों में है. हमें इसके लिए खुद पर विश्वास करना होगा. दुनिया का सबसे बड़ा डेमोग्राफिक एडवांटेज हमारे पास.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत माताचे समृद्धी खातीर वावुरपाचो संकल्प सगळ्या नागरिकांनी करचो अशें आवाहन केलें. मजगतीं गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तरणाट्यांनी वंदे मातरम हांच्या देशभक्ती गितांतल्यान प्रेरणा घेवची अशें आवाहन केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेशांतल्या वाराणसींत 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो बावटो दाखयतले. वंदे भारत एक्सप्रेस गाडयो बनारस खजुराहो, लखनौ सहारनपूर, फिरोजपूर दिल्ली आनी एर्नाकुलम बेंगळुरू मार्गाचेर चलतल्यो. ह्या गाडयांनी प्रवास वेळ उणो जातलो आनी प्रादेशीक हालचाल वाडटली. पर्यटनाक चालना मेळटली आनी देशभरांतल्या अर्थीक येणावळीक आदार मेळटलो. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आनी मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हे कार्यावळीक हाजीर आसतले. प्रधानमंत्री काल सांजे वेळा आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसींत पावले. प्रधानमंत्री मोदी हांकां शारांतले लोक आनी पक्ष कार्यकर्त्यांनी भव्य येवकार दिलो. बनारस खजुराहो वंदे भारत गाडी वाराणसी प्रयागराज चित्रकूट खजुराहो ह्या प्रतिकात्मक धार्मीक आनी सांस्कृतीक सुवातींक जोडटली आनी हाका लागून प्रवाशांचो वेळ वाचतलो. लखनौ सहारनपूर वंदे भारत गाडी मध्य आनी अस्तंत उत्तर प्रदेशामधलो प्रवास सुगम आनी बेगीन करतली. फिरोजपूर दिल्ली ही ह्या मार्गाचेर सगळ्यांत वेगान चलपी गाडी जाल्यार एर्नाकुलम बेंगळुरू वंदे भारत गाडी मुखेल वेवसायीक केंद्रांक जोडटली. आयज सांजे वेळा नवी दिल्लींतल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयान कायदेशीर मजत दिवपाची यंत्रणा घटमूट करपाचे राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतले. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण नाल्सा तयार केल्ल्या सामुदायीक मध्यस्थी प्रशिक्षण मॉड्युलाची सुरवात प्रधानमंत्री करतले. तशेंच ह्या निमतान ते मेळाव्याक मार्गदर्शन करतले. 2 दिसांच्या परिशदेन कायदेशीर मजत संरक्षण, वकील प्रणाली, पॅनल वकील, पॅरालिगल स्वयंसेवक, कायम लोकल अदालत आनी कायदेशीर सेवा संस्थांचे अर्थीक वेवस्थापन अशा कायदेशीर सेवा चौकटीच्या मुखेल आंगाविशी चर्चा जातली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 56व्या आवृत्तीन 81 देशांतले 240 वयर चित्रपट आसतले, तातूंत 13 संवसारीक प्रिमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रिमियर आनी 44 आशियाई प्रिमियर आसतले। ब्राझिलियन फिल्म निर्माते गॅब्रियल मास्कोरो हांच्या सायफाय फँटसी फिचर द ब्लू ट्रेल हाच्या आदारान हो महोत्सव सुरू जातलो। जपान देशाक अंदूच्या इफ्फीतल्या कंट्री इन फोकसाचो मान फावो जाला। स्पेन हो भागीदार देश आनी ऑस्ट्रेलियाक स्पॉटलायट मान फावो जाला। ह्या महोत्सवान बायल दिग्दर्शकांचे 50 वयर चित्रपट दाखयतले आनी वेब आनी ओटीटी सामुग्री खातीर नवे पुरस्कार सुरू करतले। भारतीय पॅनोरामा विभागान 25 फिचर फिल्मां, 20 बिगर फिचर फिल्मां आनी 5 पदार्पणाची फिचर सादर करतले। राजकुमार पेरियासामी हांणी दिग्दर्शीत केल्ल्या अमरन आनी नॉन फिचर फिल्मां काकोरी हांणी सुरू करतले। महोत्सवाच्या उत्सवाचो एक भाग म्हणून सिनेमातली 50 नामनेची वर्सां पुराय केल्ल्यान समारोप सुवाळ्यान आख्यायिका अभिनेतो रजनीकांत हांचो भोवमान करतले। हो महोत्सव 20-28 नोव्हेंबर 2025 मेरेन गोंयांत जातलो। 19व्या आवृत्तींतल्या वेव्ज फिल्म बाजारान पटकथा लेखक लॅब, सहनिर्माण बाजारपेठ आनी व्हिवींग रूम लायब्ररी सयत जायत्या विभागांतल्यान 300 वयर फिल्म प्रकल्प येजमानकी मेळटली। सहनिर्माण बाजारान 22 फिचर फिल्म आनी 5 डॉक्युमेंट्री आसतले, जातूंत जिखपी प्रकल्पांक वट्ट $20,000 रोख अनुदान दितले। गोंयांत जावपी आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 निर्मात्यां खातीर जगाकडेन एक पूल म्हणून काम करतले अशी नवी दिल्ली पत्रकार परिशदेन उलयतना म्हायती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ एर मुरुगन हांणी म्हणले। ह्या वर्सा बायलांनी दिग्दर्शीत केल्ले 50 परस चड चित्रपट प्रदर्शीत करतले, जाका लागून सरकाराच्या नारी शक्तीच्या दृश्टीकोनान चालना मेळटली अशें तांणी सांगले।
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इज टू एन एक्सटेंट आवर एफर्ट टू शोकेस द सिनेमॅटिक डायव्हर्सिटी दॅट वी हॅव इन आवर कंट्री, एट द सेम टाइम प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज टू ग्लोबल फिल्म मेकर्स टू कम अँड स्क्रीन देअर फिल्म टू द सिनेफाइल्स हू कम इन फ्रॉम नॉट जस्ट इंडिया बट फ्रॉम वेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड।
हे विषयी माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी माहिती दिली।
वी आर अ कल्चर अ नेशन ऑफ स्टोरी टेलर्स एंड वी हैव टू टेक आवर स्टोरीज आउटसाइड, नॉट जस्ट बिकॉज़ वी से अरे हम इंडियन हैं हम अपनी कहानी सुनाएंगे, बिकॉज़ दीज स्टोरीज आर रेलेवेंट टू द वर्ल्ड, द मोरालिटी द कल्चर द कॉन्फ्लिक्ट्स आर रेलेवेंट टू व्हाटएवर इज गोइंग ऑन इन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड। दैट्स व्हाई इंडिया बिकम्स सो इंपॉर्टेंट एंड दैट्स व्हाई टेक्नोलॉजी बिकम्स सो इंपॉर्टेंट दैट वी यूज टेक्नोलॉजी। इतने सिनेमा हॉल्स है नहीं दुनिया में जहां हमारी कहानी आ सकती है।
ह्या वेळार भारताच्या फिल्मात वावुरपी तंत्रज्ञानाविषयी फिल्म कलाकार निर्माता आणि निर्देशक शेखर कपूर हांणी हे सांगले। भारतीय फिल्म जागतिक पावण्यार महत्वाची आणि मुखार पावल्यात असे तांणी मुखार सांगले।
Indian films are surpassing Hollywood. In Canada the same thing is happening, in Europe the same thing, they're not surpassing it, but Indian films are becoming more and more important. So the more young people come and participate, the more our stories are taken outside, our culture is taken outside, and therefore we must go on, and thank you very much for including and making this so inclusive.
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात दवरिल्ले भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष आज 11 दिसांच्या भौशिक प्रदर्शना खातीर भूतानाक व्हरतले। समाजीक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार शिष्टमंडळाचे फुडारपण करतले। हे प्रदर्शन थिम्फू हांगा जावपी जागतिक शांतताय प्रार्थना महोत्सवाचो एक भाग असे संस्कृती मंत्रालयान सांगला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान सुरू जावपी अंगोला आणि बोत्सवानाच्या 2 राष्ट्रांच्या भोंडेर वतल्यो। तिच्या भेटी पहिली पावण्यार राष्ट्रपती आपल्या समकक्ष जुआव मॅन्युअल गोन्साल्वीस लॉरेन्सोच्या आमंत्रणाप्रमाण अंगोलाक भेट दितल्यो। ह्या भेटी वेळार राष्ट्रपती मुर्मू फाल्यां राष्ट्रपती लॉरेन्सो हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतल्यो। तांच्या भेटीच्या 2 पावण्यार राष्ट्रपती मुर्मू 11 नोव्हेंबराक बोत्सवानाक पावतल्यो। बोत्सवाना कडेन बऱ्याच काळा सावन आशिल्ले इश्टागतीचे संबंध घटमूट करपाची देशाची वचनबद्धताय ही भेट स्पष्ट करता। हे भेटी वेळार राष्ट्रपती बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्ष दुमा गिडियन बाकून हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतल्यो। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2-3 दिसांत तमिळनाडू आणि केरळात एकसुरा सुवातींनी पाऊस पडपाचा अदमास उक्तायला। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान अंगोला आणि बोत्सवानाच्या दोन राष्ट्रांच्या भोवणेर वतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्षाच्या स्मरणोत्सवाचे उक्तावण केलें आनी हेवार एक स्मारक तिकीट आनी नाणें प्रकाशीत केलें. आयज सांजे वेळार नवी दिल्लीतल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयान कायदेशीर मजत दिवपाची यंत्रणा घटमूट करपाचे राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतले. गोंयांत जावपी आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 81 देशांतले 240 चित्रपट प्रदर्शीत जातले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.